नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। ह्या सतक्या मुखेल खबरो। पर्यटन संचालनालयान दोनापावला राजभवनाचेर युवा पर्यटन क्लब मेळावो आयोजित केल्लो। ह्यावेळार मुखेल सोयरे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी युवा पर्यटन संकेतथळाचे उक्तावण जाले। गोय मुक्ती चळवळीचे जनक सर्गेस्त डॉ टी बी कुन्ना हांची पुण्यतिथी आयज पाळी। ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार आणि दोतोर मनोहरराज सरदेसाय हांच्या जन्मशताब्दी निमतान गोवा कोंकणी अकादेमीन खाशेली कार्यावळ 28 तारखेक आयोजित केल्या। आता पुराय खबरो। पर्यटन क्षेत्र हे गोयच्या अर्थव्यवस्थेचो मुखेल घटक असून या क्षेत्रात गोयच्या तरणाट्यांक रोजगाराची संधी मेळच्यो खातीर तरणाट्यांक योग्य प्रशिक्षण दिवन कुशळ मनीसबळ तयार करपाची गरज आसा असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज पर्यटन संचालनालयान दोनापावला राजभवनाचेर आयोजित युवा पर्यटन क्लब मेळाव्याक मुखेल सोयरे म्हणून उलयताना सांगले। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी युवा पर्यटन संकेतथळाचे उक्तावण जाले। जर आमी कुशळ मनीसबळ तयार करपाक फाटी पडले जाल्यार गोंयाभायले लोक येवन या क्षेत्रात रोजगार मेळतले। युवा पर्यटन क्लब हो युवकांक पर्यटन मळावेल्या रोजगारा खातीर तयार करपाचो उपक्रम आसा। बेरोजगार तरणाटो ह्या माचेर येवन पर्यटन क्षेत्रात रोजगार मेळपाक शकता। आयच्या काळात पर्यटन क्षेत्राचो आध्यात्मिक भलायकी आणि हेर प्रकारात विस्तार जाल्लो आसा असे मुख्यमंत्र्यांनी सांगले। गोय हे संवसारातले उत्कृष्ट पर्यटन स्थळ करपा खातीर नवीन संकल्पना नेवपी तरणाट्यांक पर्यटन खात्यान आमंत्रित करून आपले उपक्रम आणि कार्यक्रमांनी सहभागी करून घेवचे असे मुख्यमंत्र्यांनी सांगले। पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि पर्यटनातल्या एकजूट आणि शांतीकायेक प्रोत्साहन दिवपा खातीर युवा पर्यटन क्लब हे एक माध्यम आशिल्ल्याचे सांगले। या क्लबाच्या माध्यमातल्या शाळा आणि महाविद्यालयीन पावण्यार पर्यटनाक उभारी दिवपी नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न असतो। गोयच्या पर्यटन क्षेत्राचा फुडार तरणाट्यांच्या हातात असा आणि असा उपक्रम सुरू करपी गोय हे पहिले राज्य असा असे पर्यटन मंत्र्यांनी म्हणले। पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपका, पर्यटन सचिव संजीव आहुजा, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष जॅक सुखीजा आणि हेर अधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले। मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज पणजेच्या आझाद मैदानाचेर आयोजित कार्यावळीत गोय मुक्ती चळवळीचे जनक सर्गेस्त डॉ टी बी कुन्ना हांकां आर्गां ओंपलीं। सर्गेस्त डॉ टी बी कुन्ना हांच्या पुण्यतिथी दिसा आयोजित कार्यावळीत मुख्यमंत्र्यांनी आणि हेर मानेस्तां सयत या गोयच्या म्हान फुडाऱ्यांक पुष्पांजली ओंपली। सर्गेस्त डॉ टी बी कुन्ना हांणी गोय मुक्ती चळवळी खातीर भरपूर योगदान दिल्ले। तांच्या गोय मुक्ती चळवळीतल्या योगदानाची तशेंच गोय मुक्ती चळवळीची आयच्या पिळगेक जाणीव करून दिवपाची गरज आशिल्ल्याचे मुख्यमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले। वीज मंत्री सुदीन ढवळीकार, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, प्रधान वित्त सचिव डॉ व्ही कंदवेलू, डीजीपी आलोक कुमार, गोय दमण दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नायक देसाय आणि हेर मानेस्तांनी डॉ कुन्हा हांच्या उगडासा कार्यक्रम ओपली। पुलीस बँड पंगडान लास्ट पोस्टाची धून वाजून मानवंदना दिली। काल संसारीक फार्मासिस्ट दीस मनयलो। भारतीय फार्मास्युटिकल असोसिएशनच्या गोय फाट्या वतीन गोवा फार्मसी महाविद्यालय, अन्न आणि वखदा प्रशासन संचालनालय, गोवा फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि गोय राज्य फार्मसी काउन्सिलच्या जोडपालवान संसारीक फार्मासिस्ट दीस मनयलो। ही कार्यावळ फार्मसी महाविद्यालयात झाली। संसारीक भलायकी गरजो पुराय करप ही अनुवर्साच्या फार्मासिस्ट दिसाची संकल्पना आशिल्ली। या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून अन्न आणि वखदा प्रशासन संचालनालयाची संचालक श्वेता देसाय आशिल्ली। उदेंत्या फार्मासिस्टांनी आपल्या कामाचेर निर्धारपूर्वक लक्ष केंद्रीत करपाचेर ताणी आपल्या उलोवपात भर दिलो। मानाचे सोयरे म्हणून गोवा फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रवीण खुल्लर आशिल्ले। सुरवेक गोवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाल कृष्ण राव हांणी येवकार दिलो। फार्मसी महाविद्यालयाची सहाय्यक प्राध्यापक डॉ दमिता कोता हांकां 2024-25 वर्सा खातीर संशोधन स्टार्टअप अनुदान दिले। तशेंच क्लिओना डिक्रूज आणि जेमे मेंडोसा हांकां 2024-25 वर्साचो संशोधन फेलोशीप प्रदान केली। ज्या अध्यापकांनी पीएचडी पुराय केल्या तांकां भौमानीत केले। हातून डॉ एडिसन फर्नांडीस, डॉ लिझल मारिया फर्नांडीस, डॉ नूतन लक्ष्मण नाईक, डॉ साची कुडचडकर आणि डॉ राहुल चोडणकर हांचो आसपाव आसा। पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव मास्टर दिनानाथ मंगेशकर कला मंदिर कला अकादमीत 28 आणि 29 सप्टेंबराक सकाळी 9 ते रातचे 9 वरां म्हणसर जातलो। या महोत्सवात नामनेच्या कलाकारांच्यो मैफिली जातल्यो। हातून पंडित साजन आणि सौरांश मिश्रा, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, डॉ पंडित राजा काळे, विदुषी क्षमा भाटे, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित पुर्बायनजी चटर्जी, एस आकाश, सत्येंद्र सिंग सोलंकी, राजेश उपाध्ये, मकरंद हिंगाणे, धनंजय जोशी, सुधाकर चव्हाण, जुई धायगुडे, राज शाह, वीणा मोपकर, सिद्धी सुल्लकार हांचो आसपाव आसा। ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार आणि सर्गेस्त मनोहरराज सरदेसाय हांच्या जन्मशताब्दी दिसा निमतान गोवा कोंकणी अकादेमीन शेनवार 28 सप्टेंबराक सकाळी 10 वरांचेर श्रेणे गोयबाब सभाघरात एका खाशेल्या कार्यावळीचे आयोजन केला। ही कार्यावळ कोंकणी अस्मितायेची चळवळ आणि रविंद्रबाब आणि मनोहरराज सरदेसायांची यादी आणि कविता अशा दोन विभागांनी जातली। कार्यावळीच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती हेमा नायक कोंकणी अस्मितायेची चळवळ आणि रविंद्रबाब या विषयाचेर लोप करतली, तर दुसऱ्या सत्रात मनोहरराज सरदेसायांची यादी आणि कविता या विषयाक धरून आमंत्रित कवी मनोहरायच्या कवितांचे वाचन करतले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. उद्देग आणि शिक्षणिक संस्थांमधलो परस्पर सहकार्य वाढोवपाखातीर विद्या प्रबोधिनी महाविद्यालयान गोय चेंबर ऑफ कॉमर्साच्या सहकार्यान उद्देग शिक्षण संवादाक प्रोत्साहन दिवप या विषयाचेर एका दिसाची राज्य पांवड्यावेली परिषद घडोवन हाडल्या. ही परिषद 5 ऑक्टोबराक कला आणि संस्कृती भवनात सकाळी 9 ते 5 वरां मजगती जातली. विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण भावे हांणी ही माहिती दिल्या. ह्या वेळार संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकार आणि जीसीसीआयचे जाळवणदार संजय आमोणकार हजर आशिले. या परिषदेत राज्यभरातले शिक्षणिक संस्था आणि विद्यार्थी हजर रावतले. या परिषदेत सैद्धांतिक शिक्षण आणि उद्देगात जाय आशिल्ल्या व्यवहारिक कुशळटायेर चर्चा जातली. विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढोवप, सहकार्यान संशोधनाक प्रोत्साहन दिवप, स्टार्टअपांक चालना दिवप हाचेर भर दितले. कुशल मनीसबळ विकसित करपाखातीर हो उपक्रम मोलादीक थारतलो अशें भावे हांणी म्हळां. सबंद गोंयभर सध्या चर्चेत आशिल्ल्या भूतानी इन्फ्रा मेगा प्रकल्पाच्या आस्थापनाक साकवाळ पंचायतीन नोटीस धाडून 7 दिसांभितर जाय आशिल्ली सरकारी कागदपत्रां सादर करपाचो निर्णय घेतला. साकवाळ पंचायत मंडळाची बसका सरपंच नोहिणी तोरसकर हांच्या येजमानके खाला जाली. साकवाळच्या दोंगराचेर येवपा आशिल्ल्या भूतानी मेगा प्रकल्पाक थळाव्या लोकांनी खर विरोध केला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी या विशयांत लक्ष घातल्या उपरांत मुरगांव नियोजन आनी उदरगत प्राधिकरणान कारणां दाखय नोटीस धाडल्या उपरांत आतां साकवाळ पंचायतीनूय नोटीस धाडपाचो निर्णय घेतला. बसके वेळार विंगड विंगड पक्षाचे फुडारी तशेंच थळावे नागरीक व्हडा संख्येन हजर आशिल्ले. कुठ्ठाळी जंक्शनाकडल्यान मडकय फेरी धक्क्याकडेन वचपी मार्ग फुडल्या 24 वरांभितर माती काढून मेकळो केलो ना जाल्यार कुठ्ठाळचो महामार्ग आडोवपाची शिटकावणी गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे मुखेली अमीर पाटकार हांणी दिल्या. पाटकार हांणी आज पक्षाच्या वावुरप्यासयत 3 म्हयन्या पयली पालसान कोसळिल्ल्या सुवातीक भेट दिवन पळोवणी केली. उपरांत खबराकारांकडे उलयतना तांणी म्हळा की 8 दिसां पयली पालसान कोसळिल्ल्या सुवातीकडली रस्त्यावेली माती काडपाचें काम सुरू आशिल्ले. आयज मेरेन हो मार्ग बंद दवरिल्ल्यान वाहना चलयतल्यांक त्रास सोसचे पडटात. फाटल्या सप्तकात स्कुटरीक अपघात जावन एका थळाव्या तरणाट्याक मरण आयले. सरकार प्रत्येक गजालीकडेन गोंयकारांक गृहीत धरता तेन्ना फुडल्या 24 वरांभितर हो मार्ग मेकळो केलो ना जाल्यार रस्त्यार देवपाची शिटकावणी तांणी दिल्या. गोंय सरकार 30 सप्टेंबराक सर्गेस्त डॉ फ्रांसिस लुईस गोम्स हांची पुण्यतीत पाळटले. 30 सप्टेंबराक पुण्यतीत कार्यावळ 2 कडेन जातली. पहिली कार्यावळ सकाळी 9:15 मडगांवा कोमिनिदाद इमारती लागी तर दुसरी कार्यावळ 10 वरांचेर डॉ फ्रांसिस्को लुईस गोम्स मेमोरियल ट्रस्ट नाविली साश्टांगा जातली. कायदो आनी न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले जाल्यार आदले मुख्यमंत्री लुईजीन फालेरो मानाचे सोयरे आसतले. नाविलीचे आमदार उल्हास तुयेकार, नाविलीची सरपंच लुसिया कारवालो, जिल्हो पंचायत वांगडी एडविन कार्दोस आनी हेर मानेस्त कार्यावळीक हजर आसतले. राजीव गांधी कला मंदीर फोंडे आयोजित राज्य पांवड्यावेली घुमट आरती सर्त 3 गटांत जाली. बायला पंगडान जैतिवंत पयले बक्षीस श्री लयराई महिला घुमट आरती मंडळ शिरगांव, दुसरे युवा कला मोगी महिला घुमट आरती मंडळ तळावली, तिसरे रत्नदीप घुमट आरती मंडळ तळावली शिरोड्या, तर उर्बा ओळपी श्री कमट कटमगार दादा पंगड बांदोड्या, श्री दुर्गादेवी कला आणि संस्कृती मंडळ काले, रवळनाथ महिला आरती मंडळ साल्वादर दमून हांकां मेळ्ळे. दादले गटान पयले बक्षीस श्री महामया आरती मंडळ शिरोड्या, दुसरे श्री महागणपती आरती मंडळ आमोण्या, तिसरे बक्षीस ब्राह्मणी देवी आरती मंडळ तळेवाडी पाळी दिवचले, तर उर्बा ओळपी बक्षिसां श्री नवसाई आरती मंडळ बोरी फोंडा, श्री सातेरी घुमट आरती मंडळ खोर्ली आनी श्री साई समर्थ घोगळेश्वर घुमट आरती मंडळ मडगांव हांकां फावो जाले. बालगटांतलो निकाल पयले बक्षीस श्री बाल घुमट आरती मंडळ काणकोणा, दुसरे स्वर सातेरी बाल आरती मंडळ सावयवेळे, तिसरे बक्षीस श्री गुरुदेव साई बाल आरती मंडळ बोरी फोंड्या आनी उर्बा ओळपी बक्षिसां सातेरी भगवती बाल घुमट आरती मंडळ पारशे पेडणे, ओम कलासृष्टी बाल आरती मंडळ बांदोडे फोंड्या आनी तिसरे उमेद ओळपी इनाम श्री केळबाई सातेरी बाल आरती मंडळ कुर्टी फोंड्या हांकां फावो जाले. उद्देग वेपार आनी वाणिज्य संचालनालयान काजू प्रक्रिया उद्देगाची वाड करप आनी चालू दवरपाक आदार करपा खातीर काजू प्रक्रिया उद्देग रोजगार अनुदानात येवजणेत दुरुस्ती केल्या. काजू प्रक्रिया उद्देगा वतीन आपल्या गोंयकार नियमित कामगारांक दिवपी वर्सुकी पगाराच्या 50% पगाराची परतफेड करून उद्देगांक प्रोत्साहन दिवप हो या येवजणेचो उद्देश आसा. सध्याच्या नियमित रोजगारा बाबतीत कमीत कमी 6 महिन्याच्या तजवीजी बदला आता गोंयकार कामगारांक वर्साक कमी कमी 120 दीस रोजगार दिवपी सगळे काजू प्रक्रिया उद्देग येवजणे खातीर पात्र आसात. तशेंच जे कामगार म्हयन्याचे कमीत कमी 12 दीस कमीत कमी 8 महिन्या खातीर हजेरी पडार आसतले अशा कामगारांक अनुदाना खातीर पात्र धरतले. आनी आतां खबरो सोपोवच्यो पयली परतून एक फावट कर मुखेल खबरो. पर्यटन संचालनालयान दोनापावला राजभवनाचेर युवा पर्यटन क्लब मेळावो आयोजित केल्लो. यावर मुखेल सोयरे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्तुकी युवा पर्यटन संकेतथळाचे उक्तावण जाले. गोंय मुक्ती चळवळीचे जनक सर्गेस्त डॉ टी बी कुन्ना हांची पुण्यतीत आज पाळी. ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार आणि दोतर मनोहरराज सरदेसाय हांच्या जन्मशताब्दी निमतान गोवा कोकण अकादमीन खाशेली कार्यावळ 28 तारखेक आयोजित केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.